सुपर हिट 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। हाय सुमित हियर। एक्चुअली आपकी एक फोटो मैंने देखी थी, आपने डाली थी ना वो फोटो, उसमें आप बहुत ही खूबसूरत दिख रही थी। एक्चुअली मैंने अभी MBA किया है और अभी एक MNC में मैं नौकरी कर रहा हूँ। अच्छी खासी सैलरी है, गाड़ी है, बंगला है, बस एक पार्टनर की तलाश है मुझे। वैसे इस संडे आप क्या कर रही है, कॉफी पीने चले? डेटिंग ऐप्स पर ना अक्सर यही बातें होती है, होती ना? आजकल ऐसे अनेक डेटिंग ऐप्स आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याच्या थ्रू मित्र मैत्रिणी मिळवणं अगदी इझी झालंय, पण त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो, नाही का? समोरची व्यक्ती आपल्याला दिसत नाही, ती व्यक्ती अनेक प्रलोभन आपल्याला देत असते, तरी पण आपण तिच्यावर विश्वास कसा ठेवतो तेच मला समजत नाही। तरी पण लोक विश्वास दाखवतात आणि बऱ्याच वेळा फसवणुकीला पण बळी पडतात। आज आपण शोमध्ये याच ऑनलाईन डेटिंग ॲप्सबद्दल बोलणार आहोत। मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ऑनलाईन डेटिंग ॲप्सवर विश्वास ठेवता का? तुम्ही ऑनलाईन डेटिंग ॲप्सवर विश्वास ठेवता का? आप उसमें भरोसा करते क्या? बताइए मुझे क्या लगता है आपको। आपने मुझे कॉल करना है, नंबर है माझा 9607007935। नांदेड की पब्लिक मुझे कॉल करो, 9607007935 हमारा नंबर है। ऑनलाईन डेटिंग ॲप्सवर तुम्ही भरोसा ठेवता का? फटाफट मला कॉल करा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा। तोपर्यंत सुखविंदर सिंग की आवाज में लगा आपकी ओर गजानना ऐकवतोय थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।